ಅಥ ಸೂರ್ಯಾಷ್ಟಕಂ ಆದಿದೇವ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪ್ರಸೀದ ಮಮ ಭಾಸ್ಕರ ದಿವಾಕರ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪ್ರಭಾಕರ ನಮೋಸ್ತುತೇ ಸಪ್ತಾಶ್ವರಥಮಾರೂಢಂ ಪ್ರಚಂಡಂ ಕಶ್ಯಪಾತ್ಮಜಂ ಶ್ವೇತಪದ್ಮಧರಂ ದೇವಂತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ಲೋಹಿತಂ ರಥಮಾರೂಢಂ ಸರ್ವಲೋಕಪಿತಾಮಹಂ ಮಹಾಪಾಪಹರಂ ದೇವಂತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ತ್ರೈಗುಣ್ಯಂ ಚ ಮಹಾಶೂರಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರಂ ಮಹಾಪಾಪಹರಂ ದೇವಂತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ಬೃಂಹಿತಂ ತೇಜಸಾಂ ಪುಂಜಂ ವಾಯುಮಾಕಾಶಮೇವ ಚ ಪ್ರಭುಂಚ ಸರ್ವಲೋಕಾನಾಂ ತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ಮಂಧೂಕಪುಷ್ಪಸಂಕಾಶಂ ಹಾರಕುಂಡಲಭೂಷಿತಂ ಏಕಚಕ್ರಧರಂ ದೇವಂ ತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ವಿಶ್ವೇಶಂ ವಿಶ್ವಕರ್ತಾರಂ ಮಹಾತೇಜಃ ಪ್ರದೀಪನಂ ಮಹಾಪಾಪಹರಂ ದೇವಂ ತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ಶ್ರೀವಿಷ್ಣುಂ ಜಗತಾಂ ನಾಥಂ ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನಮೋಕ್ಷದಂ ಮಹಾಪಾಪಹರಂ ದೇವಂ ತಂ ಸೂರ್ಯಂ ಪ್ರಣಮಾಮ್ಯಹಂ ಸೂರ್ಯಾಷ್ಟಕಮಠೇನ್ನಿತ್ಯಂ ಗೃಹಪೀಡಾ ಪ್ರಣಾಶನಂ ಅಪುತ್ರೋ ಲಭತೆ ಪುತ್ರಂ ದರಿದ್ರೋ ಧನವಾನ್ ಭವೇತ್ ಆಮಿಷಂ ಮಧುಪಾನಂ ಚ ಯಃ ಕರೋತಿ ರವೇರ್ದಿನೇ ಸಪ್ತ ಜನ್ಮ ಭವೇದ್ ರೋಗೀ ಜನ್ಮ ಜನ್ಮ ದರಿದ್ರತಾ ಸ್ತ್ರೀತೈಲ ಮಧುಮಾಂಸಾನಿ ಯಸ್ತ್ಯಜೇತ್ತು ರವೇರ್ದಿನೇ ನವ್ಯಾಧಿಶೋಕ ದಾರಿದ್ರ್ಯಂ ಸೂರ್ಯಲೋಕಂ ಸ ಗಚ್ಛತಿ ಅಸ್ಯ ಶ್ರೀ ಆದಿತ್ಯ ಸ್ತೋತ್ರ ಮಹಾಮಂತ್ರಸ್ಯ ಅಗಸ್ತ್ಯ ಋಷಿಃ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಃ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣೋ ದೇವತಾ ಆದಿತ್ಯ ಪ್ರಸಾದ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥೇ ಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ ಧ್ಯಾನಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸೂರ್ಯಮನಂತ ಶಕ್ತಿ ಕಿರಣಂ ತೇಜೋಮಲಂ ಭಾಸ್ಕರಂ ಭಕ್ತಾನಾಂ ಅಭಯಪ್ರದಂ ದಿನಕರಂ ಜ್ಯೋತಿರ್ಮಯಂ ಶಂಕರಂ ಆದಿತ್ಯಂ ಜಗದೀಶಮಚ್ಯುತಮಜಂ ತ್ರೈಲೋಕ್ಯಚೂಡಾಮಣಿಂ ಭಕ್ತಾಭೀಷ್ಟವರಪ್ರದಂ ದಿನಮಣಿಂ ಮಾರ್ತಾಂಡವಾದ್ಯಂ ಶುಭಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣುಶ್ಚ ರುದ್ರಶ್ಚ ಈಶ್ವರಶ್ಚ ಸದಾಶಿವಃ ಪಂಚಬ್ರಹ್ಮಮಯಾಕಾರಾಯೇನ ಜಾತಾಸ್ತಮೀಶ್ವರಂ ಕಾಲಾತ್ಮ ಸರ್ವಭೂತಾತ್ಮ ವೇದಾತ್ಮ ವಿಶ್ವತೋ ಮುಖಃ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜರಾ ವ್ಯಾಧಿ ಸಂಸಾರ ಭಯನಾಶನಃ ಬ್ರಹ್ಮಸ್ವರೂಪ ಉದಗೇ ಮಧ್ಯಾಹ್ನೇತು ಮಹೇಶ್ವರಃ ಅಸ್ತಕಾಲೇ ಸ್ವಯಂ ವಿಷ್ಣುಸ್ತ್ರಯೀ ಮೂರ್ತಿರ್ದಿವಾಕರಃ ಏಕಚಕ್ರರಥೋ ಯಸ್ಯ ದಿವ್ಯಃ ಕನಕಭೂಷಿತಃ ಸೋಯಂ ಭವತು ನಃ ಪ್ರೀತಃ ಪದ್ಮಹಸ್ತೋ ದಿವಾಕರಃ ಪದ್ಮಹಸ್ತಃ ಪರಂಜ್ಯೋತಿಃ ಪರೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಅಂಡಯೋ ನಿರ್ಮಹತ್ ಸಾಕ್ಷೀ ಚಾದಿತ್ಯಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಮಲಾಸನ ದೇವೇಶ ಆದಿತ್ಯಾಯ ನಮೋ ನಮಃ ಧರ್ಮಮೂರ್ತಿರ್ದಯಾಮೂರ್ತಿಸ್ತತ್ವಮೂರ್ತಿರ್ನಮೋ ನಮಃ ಸಕಲೇಶಾಯ ಸೂರ್ಯಾಯ ಕ್ಷಾಂತೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕ್ಷಯಾಪಸ್ಮಾರಗುಲ್ಮಾದಿದುರ್ದೋಷವ್ಯಾಧಿನಾಶನಃ ಸರ್ವಜ್ವರಹರಂಚೈವ ಕುಕುಕ್ಷಿರೋಗನಿವಾರಣಂ एतत्स्तोत्रम् शिव प्रोक्तम् सर्वसिद्धिकरम् परम्। नवग्रहाणाम् सर्वेषाम् सूर्यादीनाम् पृथक् पृथक् पीडा च दुःसहाराजम् जायते सततम् नृणाम्। पीडानाशाय राजेन्द्रनामानि शृणु भास्वतः। सूर्यादीनाम् च सर्वेषाम् पीडा नश्यति शृण्वतः। आदित्यः सविता सूर्यः पूषार्कः शीघ्रगो रविः। भगस्त्वष्टार्यमाहंसो हेलिस्तेजो निधिर्हरिः। दिननाथो दिनकरः सप्त सप्तिः प्रभाकरः। विभावसुर्वेदकर्ता वेदाङ्गो वेदवाहनः। हरिदश्वः कालवक्त्रः कर्म साक्षी जगत्पतिः। पद्मिनी बोधको भानुर्भास्करः करुणाकरः। द्वादशात्मा विश्वकर्मा लोहिताङ्गस्तमोऽनुदः। जगन्नाथोऽरविन्दाक्षः कालात्मा कश्यपात्मजः। भूताश्रयोग्रहपतिः सर्वलोकनमस्कृतः। जपाकुसुमसङ्काशो भास्वानदिति नन्दनः। जान्ते भसिंहः सर्वात्मा लोकनेत्रो विकर्तनः। मार्ताण्डो मिहिरसूरस्तपनो लोकतापनः। जगत्कर्ता जगत्साक्षी शनैश्चरपिता जयः। सहस्ररश्मिस्तरणिर्भगवान् भक्तवत्सलः। विवस्वानादिदेवश्च देवदेवो दिवाकरः। धन्वन्तरिव्याधिहर्ता ददृकुष्ठविनाशनः। चराचरात्मा मैत्रेयो मितो विष्णुर्विकर्तनः। लोकलोकापहर्ता च कमलाकर आत्मभूः। नारायणो महादेवो रुद्रः पुरुष ईश्वरः। जीवात्मा परमात्मा च सूक्ष्मात्मा सर्वतो मुखः। इन्द्रो नलोऽयमश्चैव नैरृतो वरुणो निलः। श्रीद ईशान इन्दुश्च भौमः सौम्यो गुरुः कविः। शौरिर्विधुन्तु दः केतुः कालः कालात्मको विभुः। सर्वदेवमयो देवः कृष्णः कामप्रदायकः। य एतैर्नामभिर्मर्त्यो भक्त्या स्तौति दिवाकरम्। सर्वपापविनिर्मुक्तः सर्वरोगविवर्जितः। पुत्रवान् धनवान् श्रीमान् जायते स न संशयः। रविवारे पठेद्यस्तु नामान्येतानि भास्वतः। पीडाशान्तिर्भवेत्तस्य ग्रहाणाम् च विशेषतः। सद्यः सुखमवाप्नोति चायुर्दीर्घम् च नीरुजम्। अरुणाय नमः। ॐ शरण्याय नमः। ॐ करुणारससिन्धवे नमः। ॐ असमानबलाय नमः। ॐ आर्तरक्षकाय नमः। ॐ आदित्याय नमः। ॐ आदिभूताय नमः। ॐ अखिलागमवेदिने नमः। ॐ अच्युताय नमः ॐ अखिलज्ञाय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ इनाय नमः ॐ विश्वरूपाय नमः ॐ इज्ज्याय नमः ॐ इन्द्राय नमः ॐ भानवे नमः ॐ इन्दिरामन्दिराप्ताय नमः ॐ वन्दनीयाय नमः ॐ ईशाय नमः ॐ सुप्रसन्नाय नमः ॐ सुशीलाय नमः ॐ सुवर्चसे नमः ॐ वसुप्रदाय नमः ॐ वसवे नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ उज्ज्वलाय नमः ॐ उग्ररूपाय नमः ॐ ऊर्ध्वगाय नमः ॐ विवस्वते नमः ॐ उद्यत्किरणजालाय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ ऊर्जस्वलाय नमः ॐ वीराय नमः ॐ निर्जराय नमः ॐ जयाय नमः ॐ उरुद्वयाभावरूपयुक्तसारथये नमः ॐ ऋषिवन्द्याय नमः ॐ रुद्धन्त्रे नमः ॐ ऋक्षचक्रचराय नमः ॐ रजस्वभावचित्ताय नमः ॐ नित्यस्तुताय नमः ॐ ऋकारमातृकावर्णरूपाय नमः ॐ उज्ज्वलतेजसे नमः ॐ ऋक्षाधिनाथमित्राय नमः ॐ पुष्कराक्षाय नमः ॐ लुप्तदन्ताय नमः ॐ शान्ताय नमः ॐ कान्तिदाय नमः ॐ घनाय नमः ॐ कनकभूषाय नमः ॐ खद्योताय नमः ॐ लूनिताखिलदैत्याय नमः ॐ सत्यानन्दस्वरूपिणे नमः ॐ अपवर्गप्रदाय नमः ॐ आर्तशरण्याय नमः ॐ एकाकिने नमः ॐ भगवते नमः ॐ सृष्टिस्थित्यन्तकारिणे नमः ॐ गुणात्मने नमः ॐ घृणिमते नमः ॐ बृहते नमः ॐ ब्रह्मणे नमः ॐ ऐश्वर्यराय नमः ॐ शर्वाय नमः ॐ हरिदश्वाय नमः ॐ शौरये नमः ॐ दशदिक्सम्प्रकाशाय नमः ॐ भक्तवश्याय नमः ॐ ओजस्कराय नमः ॐ जयिने नमः ॐ जगदानन्दहेतवे नमः ॐ जन्ममृत्युजराव्याधिवर्जिताय नमः ॐ उच्चस्थानसमारूढरथस्थाय नमः ॐ असुरारये नमः ॐ कवनीयकराय नमः ॐ अब्जवल्लभाय नमः ॐ अन्तर्बहिःप्रकाशाय नमः ॐ अचिन्त्याय नमः ॐ आत्मरूपिणे नमः ॐ अच्युताय नमः ॐ अमरेशाय नमः ॐ परस्मै ज्योतिषे नमः ॐ अहस्कराय नमः ॐ रवये नमः ॐ हरये नमः ॐ परमात्मने नमः ॐ तरुणाय नमः ॐ वरेण्याय नमः ॐ ग्रहाणां पतये नमः ॐ भास्कराय नमः ॐ आदिमध्यान्तरहिताय नमः ॐ सौख्यप्रदाय नमः ॐ सकलजगताम्बतये नमः ॐ सूर्याय नमः ॐ कवये नमः ॐ नारायणाय नमः ॐ परेशाय नमः ॐ तेजोरूपाय नमः ॐ श्रीहिरण्यगर्भाय नमः ॐ ह्रीं सम्पत्कराय नमः ॐ ऐमार्थदायनाय नमः ॐ अनुप्रसन्नाय नमः ॐ श्रीमते नमः ॐ श्रेयसे नमः ॐ भक्तकोटिसौख्यप्रदायिने नमः ॐ निखिलागमवेद्याय नमः ॐ नित्यानन्दाय नमः ॐ छायासन्ध्यासमेतश्रीसूर्यनारायणस्वामिने नमः।